जिनके तो ख्याल में भी नहीं था उनको कॉल चला गया और उन्होंने पार्टिसिपेट कर लिया आज के हमारे अमिताभ बच्चन के कॉन्टेस्ट में।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये। सुमेधचा मला इकडे मेसेज आला होता की त्याला पार्टिसिपेट करायचं आहे, सो सुमेधला आता कॉल लावलाय मी, लगेचच त्याच्यासोबत कॉन्टेस्ट सुरू करूयात।
हाय महक,
कसा आहे सुमेध?
ठीक आहे।
अमिताभ बच्चनला किती आवडतो?
किती? खूप आवडतो, कारण की खूप काही शिकवलं आहे त्यांनी।
येस, सो आज का कॉन्टेस्ट तुरंत शुरू करते हैं।
ओके,
केबीसी फील आलाच असेल नक्की। सुमेध, आजचा तुझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, हा जो मी तुला डायलॉग ऐकवतीये ना, तो डायलॉग कुठल्या फिल्मचा आहे ते तुला मला सांगायचंय।
डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है।
डायलॉग मध्ये नाव आहे डॉन।
येस एक्झॅक्टली, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहेस तू। अजून एक प्रश्न मी तुला विचारते, 3 ऑप्शन देईन मी तुला। अमिताभ बच्चननी एका फिल्म मध्ये लहान मुलाचा रोल केला होता, ज्या कॅरेक्टरचं नाव होतं ऑरो, त्या फिल्मचं नाव काय? ऑप्शन द्यायच्या आधीच तू करेक्ट आन्सर दिलाय, कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि तुला खूप भारी गिफ्ट सुद्धा मिळतंय माझ्याकडनं। येस येस येस, तुला छान पैकी गिफ्ट सुद्धा मिळतंय, कारण की तू दोन्ही प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलंयस आज। सुमेध खूप फिल्मी आहे आणि त्यांनी सगळे 2 प्रश्न जे होते माझे ते करेक्ट आन्सर दिलेले आहेत। सुमेधला मिळतंय माझ्याकडनं एक डिलिशियस फूड वाउचर। रेड एफ एमच्या ऑफिसला ये आणि तुझं गिफ्ट कलेक्ट करून घेऊन जा। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर आप में से किसको कॉल आएगा, फोन की तरफ ध्यान रखना है आपको। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।